नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूर ही फक्त झलक, संपूर्ण चित्रपट दाखवण्याची भारताची तयारी, संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. जगद्गुरु रामभद्राचार्य यांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान. मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवस कार्यक्रमाअंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रथम, मराठवाडा विभागात नांदेड तहसील कार्यालय अव्वल. नांदेड तसंच छत्रपती संभाजीनगरसाठी प्रत्येकी 1C IIIT मंजूर. आणि जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवण्याची डॉ नीलम गोऱ्हे यांची सूचना. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत झालेली कारवाई ही फक्त झलक असून वेळ पडल्यास अद्याप संपूर्ण चित्रपट दाखवण्याची भारताची तयारी असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ते काल गुजरातमध्ये भूज इथं वायुदल स्थानकावर सैनिकांशी बोलत होते. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही असं राजनाथ सिंह यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
साथियों, ऑपरेशन सिंदूर ने यह स्पष्ट संदेश दे दिया है कि हमने शांति के लिए जितना अपना दिल खोल कर रखा है, शांति को नष्ट करने वालों के विरुद्ध उतना ही अपना हाथ भी खोल कर रखा है. एक और बात मैं यहां साफ कहना चाहूंगा कि ऑपरेशन सिंदूर अभी खत्म नहीं हुआ है. जो कुछ भी हुआ है वह सिर्फ एक ट्रेलर मात्र था. अब जब भी सही समय आएगा तो हम पूरी पिक्चर भी दुनिया को दिखाएंगे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीवर पुनर्विचार व्हावा असं आवाहनही राजनाथ सिंह यांनी केलं आहे. दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात 2 संयुक्त मोहिमांमध्ये 6 दहशतवादी ठार झाले. काल श्रीनगर इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती देण्यात आली. 58वे ज्ञानपीठ पुरस्कार काल नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. जगद्गुरु रामभद्राचार्य यांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. उत्तर प्रदेशात चित्रकूट इथल्या तुलसी पीठाचे संस्थापक आणि संस्कृत पंडित असलेले रामभद्राचार्य यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात राष्ट्र देवो भव हा संदेश दिला. ते म्हणाले,
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कर मैं वस्तुतः प्रसन्न हूं, क्योंकि मेरी विद्या का मूल्यांकन हुआ. मैंने संस्कृत जगत को 4 महाकाव्य दिए. भारत की मूल 2 प्रतिष्ठाएं ही हैं, संस्कृत और संस्कृति. मैंने मनोरंजन नहीं किया, अपनी साहित्यिक रचना से मैंने राष्ट्र रंजन किया है. राष्ट्र देव भव की अवधारणा ही हमारी मूल अवधारणा है. मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथि देवो भव, आचार्य देवो भव. तो मैं एक पंचम प्रस्थान उपस्थित करता हूं, राष्ट्र देवो भव.
दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबतही रामभद्राचार्य यांनी राष्ट्रपती तसंच पंतप्रधानांचं अभिनंदन केलं. प्रसिद्ध कवी गीतकार गुलजार यांना जाहीर झालेला ज्ञानपीठ पुरस्कारही त्यांच्या प्रतिनिधींना प्रदान करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गुलजार स्वतः या सोहळ्यात उपस्थित राहू शकले नाहीत. दिवंगत गायिका माणिक वर्मा यांच्या स्मृती प्रित्यर्थ माणिक वर्मा फाउंडेशनतर्फे हे वर्ष माणिक स्वर शताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे. या अनुषंगाने काल मुंबईत ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे यांना माणिकरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांच्या हस्ते तुळशी वृंदावनाचं सन्मानचिन्ह देऊन भिडे यांना सन्मानित करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं पहिला क्रमांक पटकावला आहे. तर मराठवाडा विभागात नांदेड तहसील कार्यालयाने अव्वल स्थान मिळवलं आहे. तहसीलदार संजय वरकड यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक डिजिटल आणि नागरिकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण करण्यात आला आहे. तालुकास्तरीय शासकीय कार्यालयात दुसऱ्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यातील 6 कार्यालयांनी प्रथम, 5 कार्यालयांनी द्वितीय तर 4 कार्यालयांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या 2 जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 1 C IIIT अर्थात सेंटर फॉर इन्व्हेन्शन इनोव्हेशन इक्युबेशन अँड ट्रेनिंग मंजूर करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्राला टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने सकारात्मक प्रतिसाद देत ही 2 प्रशिक्षण केंद्र मंजूर केली. या संस्थेमुळे मराठवाड्यातील युवकांना उद्योग क्षेत्राच्या गरजेप्रमाणे प्रशिक्षण मिळणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
श्रोते हो, सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तान भारताविषयी समाज माध्यमांमधून अपप्रचार करत आहे. अशा वेळी तुमच्याकडील प्रत्येक बातमी आणि प्रत्येक संदेशाची पडताळणी करा. तुमच्याकडे भारतीय सैन्य दलाच्या सद्यस्थितीची माहिती अथवा संदेश आल्यास तातडीनं त्याची माहिती PIB फॅक्ट चेक विभागाला द्या. तुमच्याकडे आलेली ही माहिती 87 99 71 12 59 या व्हॉट्सअप क्रमांकावर अथवा socialmedia@pib.gov.in या ईमेलवर पाठवू शकता.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठा योजनेसंदर्भात मुख्यमंत्री लवकरच मुंबईत महत्वपूर्ण बैठक घेणार आहेत. राज्याचे बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री काल छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून बुलडाणा दौऱ्यावर रवाना झाले. त्यावेळी सावे यांच्यासह भाजप नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेऊन शहराच्या पाणी प्रश्नाबाबत माहिती दिली. दरम्यान आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात काल छत्रपती संभाजीनगरात हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर ठाकरे यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांची भेट घेऊन पाणीप्रश्नी निवेदन सादर केलं. पावसाळ्यामध्ये विजा कोसळून होणारी जीवितहानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवण्याची सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत. त्या काल छत्रपती संभाजीनगर इथं आढावा बैठकीत बोलत होत्या.
सरकारने विजेच्या संदर्भातील इरेक्टर्स प्रत्येक गावामध्ये लावण्याच्यासाठी म्हणून सूचना केलेली आहे. तर DPC मधून असे इरेक्टर्स लावण्यात यावे. 75,000 त्याचा खर्च होतो. तर DPC मधून 500 ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ते लावण्यासाठी त्यांनी प्रस्तावित केलेलं आहे. तर मी त्यांना सुचवलं की जास्त संख्या काही करता आली तो एक दुसरा सूचना दिलेली आहे.
गोऱ्हे यांनी काल महिला मेळाव्यालाही संबोधित केलं. जालना इथंही गोऱ्हे यांनी जिल्ह्यातल्या विविध विषयांचा आढावा घेतला. अवकाळी पाऊस, महिला अत्याचार, पाणी टंचाई, ऊसतोड तसंच घरकामगार आदी विषयांवर त्यांनी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात तिरंगा यात्रांचं आयोजन केलं जात आहे. जालना जिल्ह्यात अंबड आणि बदनापूर शहरात भाजपा आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वात काल तिरंगा रॅली काढण्यात आली. तुळजापुरातही तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाले. भारतमातेचं पूजन तसंच माजी सैनिकांचा सत्कार करून या रॅलीचा समारोप झाला. दरम्यान ऑपरेशन सिंदूरमुळे भारताच्या स्वयंपूर्णतेबाबत संपूर्ण जगाला स्पष्ट संदेश दिला गेला अशी भावना ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले,
भारताचा प्रतिसाद हा कुठल्याही हल्ल्यांना आता अतिशय अग्रेसिव्ह असतो आणि आम्ही आता फक्त पत्र लिहून शांत बसत नाही. हा पहिला त्यातला महत्वाचा मुद्दा आहे सिंदूर मधला. दुसरा असा आहे की तंत्रज्ञानाचा वापर हा डिफेन्स फोर्सेस करता खूप मोठ्या प्रमाणावर वाढलाय आणि यातला महत्वाचा भाग असा आहे की हा सगळा आत्मनिर्भर भारतचा परिणाम आहे. म्हणजे आम्ही स्वतः आमच्या शास्त्रज्ञांनी निर्माण केलेले शस्त्रास्त्र वापरून पाकिस्तानला धडा शिकवलाय. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरमुळे केवळ भारताचा रिस्पॉन्स बदलला असं नव्हे तर भारत आत्मनिर्भर होतोय संरक्षणाच्या बाबतीत हेही लोकांपर्यंत स्पष्टपणे पोहोचले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत चालू शैक्षणिक वर्षाच्या पदवी आणि पदव्युत्तर नियमित परीक्षा सुरू आहेत. परंतु ज्या पात्र विद्यार्थ्यांना दूरशिक्षण, क्रीडा, राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभागाच्या स्पर्धांमुळे परीक्षा देता आलेल्या नाहीत अशा विद्यार्थ्यांची परीक्षा 21 मे पासून घेण्यात येणार आहे. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी ही माहिती दिली. बीडहून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने नेकनूर तसंच केज इथं अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात एक महिला ठार तर 20 ते 25 जण जखमी झाले. घटनास्थळाहून फरार झालेला कंटेनर पुढे लोखंडी सावरगावजवळ उलटला असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं 3 लाख रुपये लाच मागणाऱ्या अप्पल तहसीलदारासह 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन गर्जे असं या अप्पर तहसीलदाराचं नाव असून एका भूभागाच्या क्षेत्रदुरुस्तीचे आदेश काढण्यासाठी त्याने लाच मागितली होती. यापैकी 1 लाख रुपयांची लाच घेताना 2 एजंटना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. मात्र गर्जे पसार झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. धाराशिव जिल्ह्यात ड्रोन तसंच रिमोट नियंत्रित मायक्रो एअरक्राफ्ट आदीच्या वापराला येत्या 3 जूनपर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी शोभा जाधव यांनी याबाबतचे आदेश जारी केले. नांदेड जिल्ह्यातही 31 मे पर्यंत जमावबंदीसह प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. लातूर इथल्या जिल्हास्तरीय आंबा महोत्सवाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. हा महोत्सव आता 23 आणि 24 मे 2025 रोजी लातूर इथं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क मैदानावर होणार आहे. हवामान. राज्यात काल सर्वाधिक 41° सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर तसंच धाराशिव इथं 35°, बीड सुमारे 36°, तर परभणी इथं 37.4° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूर ही फक्त झलक, संपूर्ण चित्रपट दाखवण्याची भारताची तयारी, संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन आणि जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवण्याची डॉ नीलम गोरे यांची सूचना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.